आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोलंडमध्ये दाखल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा कापूस सोयाबीनसह अन्य प्रश्न सोडवण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही. राज्यसभेवर भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची निवड निश्चित. बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा राज्यात विविध ठिकाणी निषेध. शनिवारी महाराष्ट्र बंदची काँग्रेसची हाक. बदलापुरात परिस्थिती सुरळीत मात्र अफवा रोखण्यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी राजधानी वारसा इथं दाखल झाले. वारसा इथल्या लष्कराच्या विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पोलंड आणि भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातले ऋणानुबंध जपणाऱ्या दोन स्मृतीस्थळांना प्रधानमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर वारसा इथल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होतील. भारतीय वंशाच्या नागरिकांशीही ते संवाद साधणार आहेत. पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असल्यानं हा दौरा महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी पोलंडला रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी हे पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डुडा यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. 45 वर्षांनंतर भारताचे प्रधानमंत्री प्रथमच पोलंडच्या भेटीवर गेले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी येत्या शुक्रवारी 23 तारखेला युक्रेनला जाणार आहेत. युक्रेनचे प्रधानमंत्री वोल्दिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर ते द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार असून तिथल्या भारतीयांशी आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा कापूस सोयाबीनसह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली जाईल. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, पीक विमा दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज चौहान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, अत्याधुनिक कृषी अवजारांचं प्रदर्शन आदी गोष्टींचं आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भाजपचे राज्यसभेसाठीचे उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. देशभरात राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून खासदार पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या 2 जागांवर पोटनिवडणूक होणार होती. यांच्या बिनविरोध निवडीमुळे केवळ औपचारिकता बाकी आहे. उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसनं नितीन पाटील यांची उमेदवारी आजच घोषित केली, तर भाजपानं काल रायगडचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या दोघांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचा केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्वाचं ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. परदेशी नागरिकांसाठीही हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकनेते शामराव पेजे असं नामकरण आणि इमारतीचं लोकार्पणही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात देशभरात बंद पाळला जात आहे. बिहारमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसात चकमकी झाल्या. विविध रेल्वे स्थानकांवर निदर्शनं झाल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली. याचा थेट परिणाम पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या परीक्षार्थींवर झाला. पाटणामध्ये डाक बंगला परिसरात काही आंदोलनकर्त्यांची पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट झाल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस येत्या शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्टला देशात साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत दिली. ते बातमीदारांशी बोलत होते. गेल्या वर्षी आजच्या दिवशी चंद्रयान 3 मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या पोहोचलं आणि हे मिशन यशस्वी झालं. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारा भारत चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. भारतानं मिळवलेल्या यशानंतर अंतराळ अर्थव्यवस्थेत पुढील 10 वर्षात 5 पटीनं वाढ अपेक्षित असून ही उलाढाल सुमारे 44 अब्ज डॉलर्स इतकी होण्याचा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ महाविकास आघाडीनं येत्या शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. राज्यात लहान मुलं महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणात अनेक पटींनी वाढ झाली आहे, त्यामुळे हा बंद पुकारल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. याच मुद्द्यावर काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे. पश्चिम बंगाल यूपी बिहारनंतर महाराष्ट्रातल्या मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे अशी प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज समाजमाध्यमावर व्यक्त केली. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अन्यायाला दाद मिळवण्यासाठी जनआंदोलन उभारावं लागलं, तक्रार नोंदवण्यासाठी आंदोलन का करावं लागतं असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय करायला हवं याचा सरकार तसंच राजकीय पक्षांनी गंभीरपणे विचार करायला हवा असंही त्यांनी नमूद केलं. या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात विविध ठिकाणी उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं आंदोलनं केली जात आहेत. बदलापूर इथं 2 लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी काल झालेल्या आंदोलनानंतर या भागातली परिस्थिती आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून अफवा पसरू नयेत यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. बदलापूर आणि परिसरातल्या शाळा आज बंद आहेत. रेल रोको आंदोलन करणाऱ्या 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 28 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी 22 जणांना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. दरम्यान या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी न्यायालयानं आज 26 ऑगस्टपर्यंत वाढवली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वागत मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी खेळाडू देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनानं चांदीची गदा सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्याचा भव्य सत्कार केला. भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांक्षा यात खूप साम्य असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या सीआयआय भारत आफ्रिका व्यापारी परिषदेत ते बोलत होते. भारत आणि आफ्रिका हे दोन्ही देश त्यांच्या नागरिकांना चांगले जीवनमान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी अधिक गुंतवणूक व्हावी आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी दोन्ही देशात अधिकाधिक गुंतवणूक होण्याची गरज असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत 54% वाढेल असा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक 1,59,221 कोटी होती. ती यंदा 2,45,212 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणीतही वाढ होत असून विशेषतः ग्रामीण भागात मागणी वाढत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चामधल्या वाढत्या तणावानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. झारखंडच्या सरायकेला खरसावन इथं आपल्या मतदारसंघातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपण राजकीय संन्यास घेत नसून नव्या आघाड्या तयार करण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे समविचारी पक्षांशी आपण हातमिळवणी करू असं सोरेन यावेळी म्हणाले. हवामान. पुढील 2 दिवसात आसाम मेघालय आणि त्रिपुरा राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 24 तासात केरळला मुसळधार तर लक्षद्वीप इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थानचा पूर्व भाग पंजाब हरियाणा आणि दिल्ली इथंही पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेश कोकण गोवा आणि गुजरातच्या काही भागात पुढील 7 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोलंडमध्ये दाखल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा कापूस सोयाबीनसह अन्य प्रश्न सोडवण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही. राज्यसभेवर भाजपचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची निवड. बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा राज्यात विविध ठिकाणी निषेध. शनिवारी महाराष्ट्र बंदची काँग्रेसची हाक. बदलापुरात परिस्थिती सुरळीत मात्र अफवा रोखण्यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.